चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तेराव्या दिवशीही शेतकऱ्यांचं धरणं। लक्सर कारखाना प्रबंधनाकडून रिजेक्ट करण्यात आलेल्या प्रजातींचं देय कारखान्यांकडून बाकी आहे। ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे। आज तेराव्या दिवशीही या मागणीसाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन सुरूच आहे। साखर कारखान्यांकडून रिजेक्ट करण्यात आलेल्या ऊसाच्या 2 प्रजातींची थकबाकी कारखान्यानं द्यावी या मागणीसाठी भारतीय शेतकरी संघानं धरणं आंदोलन केलं आहे। मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष कुशल पाल सिंह म्हणाले, प्रशासन आणि ऊस विभाग साखर कारखाना प्रबंधनाच्या दबावामुळे कुणीच कारवाई करत नाही। गेल्या 2 वर्षांपासून शेतकरी या मागणीसाठी आंदोलनं करत आहेत। नेक्षाल सिंह, संदीप ब्रजभूषण गोरख सिंह, रामकिशन बचन सिंह, सुशील कुमार, विनोद कुमार, वीरेंद्र आझाद, सुधीर कुमार, रतिराम चरण सिंह आदी उपस्थित होते।